93.5 रेड एफएम वर रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये जीने के फंडो के बारे में बातें चल रही है. संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे, हा एक फंडा मला सांगितलेला आहे तुषारचा कॉल आला होता त्याने. त्याचं म्हणणं येस आय लव एग्ज, मी रोज खातो येस, आणि आज माझ्या आयुष्याचा फंडा आहे हेल्दी जगा मस्त जगा डेफिनेटली. माझा एक फ्रेंड आहे, तो आहे जिम ट्रेनर इन्स्ट्रक्टर आणि प्रचंड फिटनेस फ्रीक. डोले शोले व्ही शेप बॉडी सगळं त्याला प्रचंड आवड आहे या सगळ्या गोष्टींची, आणि त्याला वर्कआउट केल्याशिवाय स्वतःचा दिवस स्टार्ट करता येत नाही. त्याला दिवसाच्या मध्याला वर्कआउट करायची सवय आहे, आणि जोपर्यंत वर्कआउट करत नाही तोपर्यंत तो दिवसाचा शेवट करू शकत नाही. 3 वेळेला दिवसभरातून तो एक्सरसाइज करतो, प्रॉपर छान हेल्दी फिट लाईफ जगतो. असं करत असताना त्याला काहीही अडचणी आल्या तरीसुद्धा तो त्याचे ठरलेले वेळ कधीच मोडत नाही, आणि या गोष्टीचा इम्पॅक्ट आम्हाला इतका सुंदर पाहायला मिळतो ना. आम्ही खरं तर जळतो त्याच्यावर, कारण एक तो आपको बॉडी खूबसूरत मिळ जाती है, दुसरी गोष्ट आजार नाही, टेन्शन नाही, प्रॉब्लेम्स नाही, आणि फोकस्ड असतो माणूस कायम एनर्जेटिक. क्या बात आहे, व्हेरी गुड. फिटनेस फ्रीक होणं गरजेचं आहे आपल्या सगळ्यांना, ते कधी जमणार आहे परमेश्वरालाच माहिती. असो, क्या है आपका जिंदगी जीने का फंडा, जरा शेयर करें. 6601935 नंबर है. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर थोड़ी ही देर में 4 सुपर हिट ट्रैक्स बैक टू बैक. एंजॉय, बजाते रहो.